हेलो।
हेलो
हाँ
रोहित सर, एक पॉइंट टाकला होता
कसला
ते आजच्या संदर्भातच,
काय करायचं पण
ठीक आहे? ते बिल एडिट करायचं होतं,
कसला
कल्पतरूचं बिल एडिट करायचं होतं, लेस ऑर्डरच्या फील्डला 1,66 रुपये टाकायचे होते.
तसं नाही ना टाकत आपण,
अरे
एडिट वगैरे करणं बंद केलंय ना।
अरे योगेश सरांनी सांगितलं मला आता की एडिट करून घे. आणि
कशामुळे एडिट करायचं पण ते डिफरन्स आहे
ते
डिस्प्ले
डिस्काउंट त्यांना पडला नाही, म्हणजे डिस्काउंट अप्रूव्हल घेतलं मी त्यांच्याकडून, योगेश सरांकडून. ते म्हणले करून टाक काय असेल ते 15%. आणि म्हणलं बिल झालंय सर, बिल म्हणलं ठीक आहे एडिट करून घे, मला फोन वगैरे लाव म्हणले झाल्यावर, फोन टाकल्यावर.
त्यांना घेता का कॉन्फरन्सला?
लगेच घेतो, मला फक्त पॉइंट आयडी काढू द्या. लगेच घेतो, एक मिनिट.
आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे, कृपया लाइन वर रहा. आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उन्होंने आपके कॉल को होल्ड पर रखा है, कृपया लाइन पर बने रहे. द पर्सन यू आर स्पीकिंग
मदन रोहित ऑनलाइन है. हेलो.
हेलो.
हाँ बोल
योगेश सर, रोहित आहे आयटी मधून. बिल एडिट करण्या संदर्भात
कशाला बिल एडिट करायचं होतं तुला?
आता तुम्ही ना ते डिस्काउंट टाकायचा राहिला होता, कल करता पडला होता. हां
ते करून दे. हां ठीक आहे, करून दे रे तेवढं बिल.
हो सर करतो.
हो हो.
हॅलो योगेश सर.